नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. गोंय वैजकी महाविद्यालय आनी राज्यातल्या हेर हॉस्पिटलांतल्या बायल दोतोरांची समस्या सोडोवपा खातीर स्वतंत्र बायल दोतोरांची नेमणूक करतले अशी घोषणा भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी केल्या. देशाचे आदले प्रधानमंत्री सर्गेस्त राजीव गांधी हांच्या जयंती दिसा निमतान आयज सद्भावना दीस पाळ्ळो. गोंय कोंकणी अकादमीन 32वो कोंकणी राष्ट्रमान्यताय दीस तरेकवार कार्यावळी वरवीं मनयलो. फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरा वतीन अखील गोंय घुमट आरती सर्त घोशीत जाल्या. आनी काणकोणच्या बलराम ट्रस्टा वतीन 25 ऑगस्टाक रानभाजी महोत्सव जातलो. आता पुराय खबरो. गोंय वैजकी महाविद्यालय आनी राज्यातल्या हेर हॉस्पिटलांतल्या बायल दोतोरांच्यो समस्या सोडोवपा खातीर स्वतंत्र बायल दोतोराची नेमणूक करतले अशी घोषणा भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी केल्या. तशेंच निवासी दोतोरा खातीर दोतोराची नेमणूक जातली. गोमेको वाठारांतल्या सुरक्षे संबंधी गोंय असोसिएशन ऑफ रेजिडेंट दोतोर संघटनेच्या सगळ्यो मागण्यो पुराय करतले. हे संबंधी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे सयत मंत्रीमंडळ बसकेंत चर्चा करतले अशें तांणी सांगले. गोंय वैजकी महाविद्यालयांत निशेध करपी दोतोर गार्ड असोसिएशनाच्या शिष्टमंडळान मुखेलपणान सीसीटीव्ही कॅमेरे लावप, रातच्या वेळार उसरा मेरेन काम करपी दोतोरां खातीर स्वतंत्र सुरक्षा रक्षक नेमप, काळखांतल्या वाठारांनी दिवे लावप, दुयेंतीक मेळपाक येवपी लोकांक वेगळे पास दिवप, दोतोरांच्या कामाची माहिती संगणकीय करप आदी मागण्यो केल्ल्यो. भलायकी तशेंच महिला आनी बाल कल्याण मंत्री म्हणून बायलांची सुरक्षीतताय ही आपली जापसालदारकी आसा अशें मंत्री राणे हांणी सांगले. राज्यातल्या बायल दोतोरांच्या सुरक्षेक आमी प्राधान्य दितात. दोतोरांच्या सुरक्षे संबंधीचो कायदो खरपणान लागू जातलो. गोमेकोतल्या निशेध करपी दोतोरांक आमी पुराय तेंको दितात. कोलकाता सारखी परिस्थिती गोंयांत जावची न्हय हे खातीर आमी उपाय करपाचे आसात अशें तांणी मुखार सांगले. देशाचे आदले प्रधानमंत्री सर्गेस्त राजीव गांधी हांच्या जयंती दिसा निमतान आयज राज्यात सद्भावना दीस पाळ्ळो. पर्वरीय सचिवालय प्रकल्पांत घडोवन हाडिल्ल्या कार्यावळींत वित्त खात्याचे प्रधान सचिव डॉ व्ही कांदवेल्लू हांणी सर्गेस्त राजीव गांधी हांच्या फोटवाक फुलाहार घातलो आनी सचिवालयातल्या कर्मचाऱ्यांक सद्भावना दिसाचो सोपूत दिलो. देशातल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांमदी राष्ट्रीय एकात्मता आणि जाती सलोको वाडीक लावपा खातीर दरेक वर्षा 20 ऑगस्टाक देशाचे आदले प्रधानमंत्री सर्गेस्त राजीव गांधी हांची जयंती दिसा सद्भावना दीस पाळटात. माहिती सचिव श्री सुभाष चंद्रा, अतिरिक्त सचिव श्री विकास गवणेकार, एससीआरटी संचालक श्रीमती मेघना शेटगांवकर, हेर सरकारी सचिव, अवर सचिव आणि अधिकारी हे वेळार हाजीर आशिल्ले. तरणाटे साहित्यीक फेसबुकाचेर आपले साहित्य घालतात. फेसबुकाचेर लायक मेळटकच ते खूश जातात, पूण तातूंतले चुको मान्य करपाक ते तयार नसतात. त्या साहित्यकारांक तयार करपा खातीर मेळावे घेवन म्हालगड्यांकडल्यान मार्गदर्शन दिवप गरजेचे आसा अशें साहित्य अकादमी पुरस्कार जैतिवंत साहित्यीक माया खरंगटे हांणी सांगले. गोंय कोंकणी अकादमीन पणजे शणै गोंयबाब सभाघरांत 32वो कोंकणी राज्य मान्यताय दिसाचे कार्यावळींत मुखेल सोयरे म्हणून माया खरंगटे उलयताली. आयच्या दिसा निमतान 8वी ते 10वी मेरेनच्या विद्यार्थ्यां खातीर अखील गोंय प्रश्नमाची सर्त घडोवन हाडली. गोंयचो भूगोल, कोंकणी भास, इतिहास आनी सांस्कृतीक दायज हे सर्तीचो विशय आशिल्लो. सर्तीत 5,000 रुपयांचे पयले इनाम मडगांवच्या रविंद्र केळेकार ज्ञानमंदिराक फावो जाले, जाल्यार 4,000 रुपयांचे दुसरे इनाम मडगांवच्या भाटीकर मॉडेल हायस्कुलाक फावो जाला. सर्तीतले 2,000 रुपयांचे तिसरे इनाम साखळीच्या केबी हेडगेवार विद्यामंदिराक भेटयले. साखळीच्या सेंट जॉन ऑफ द क्रॉस हायस्कुलाक 1,000 रुपयांचे उमेद वाडोवपी इनाम भेटयले. प्रश्नमाची सर्तींत क्विज मास्टर म्हणून सक्षम नायक आनी सुरज कामत वावुरले. कार्यावळींत साहित्य अकादमीचो पुरस्कार जैतिवंत माया खरंगटे हांचो भोवमान जालो. हे वेळार वालांका रिबेलो हांच्या निर्णय आनी हेर काणयो ह्या पुस्तकाचे लोकार्पण जाले. हे वेळार अकादमीचे अध्यक्ष वसंत भगवंत सावंत, सचिव दामोदर मुरजकार, अकादमीचे संशोधक सहाय्यक तशेंच गोंय सरकाराचे अधिकारी दत्तराज नायक तशेंच नयना आडारकर हाजीर आशिल्ली. गोंय राज्यातल्या सगळ्या आस्थापनांनी आपल्या नियमीत तात्पुरते कंत्राटी एप्रेंटीस प्रशिक्षणार्थी आणि हेर कर्मचारी तशेंच नोकरदारांक अणभव प्रमाणपत्र दिवपाचो आदेश गोंय सरकारान दिला. कर्मचारी नोकरदारांक अशें अणभव प्रमाणपत्र आपल्या रोजगार विनिमय कार्डाक जोडपाक मेळटले. खासगी आस्थापनांनी काम करपी आनी सरकारी नोकरेंत भरती जावपाक इच्छूक आशिल्ल्यांनी आपल्या रोजगार विनिमय कार्डाक अणभव प्रमाणपत्र जोडिल्ले आसल्यार रोजगार विनिमय खात्याक अशा उमेदवारांची नावां भौशीक वा सरकारी क्षेत्रांत अधिसूचीत जावपी पदा खातीर पुरस्कृत करपाक मेळटली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात. फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरा वतीन अखिल गोंय घुमट आरती सर्तीचे आयोजन केला. ही सर्त दादले महिला आणि बालगट अशा तीन गटांनी घडोवन हाडटले. 16वे अखिल गोंय दादल्यांची घुमट आरती सर्तीची मुळावी फेरी 20 ते 21 सप्टेंबर मजगतच्या काळांत जातली. निमाणी फेरी 25 सप्टेंबराक जातली. 5वी अखिल गोंय महिला घुमट आरती सर्त 23 सप्टेंबराक जाल्यार 3री अखिल गोंय बालगट घुमट आरती सर्त 22 सप्टेंबराक आयोजित केल्या. 11 सप्टेंबर मेरेन पंगडाचे अर्ज स्विकारतले अशी माहिती वांगडी सचीव स्वाती दळवी हांणी पत्रकार परिषदेत दिल्या. दादल्या गटांत प्राथमिक फेरयेंत उत्कृष्ट 3 पंगडांक दरेकी 7,000 रुपया दितले. निमाणे फेरयेंत पयले इनाम 50,000 रुपया, दुसरे इनाम 40,000 रुपया आनी तिसरे इनाम 30,000 रुपया अशे आसा. जाल्यार तशेंच दरेकी 10,000 रुपयांची 3 उमेद वाडोवपी इनामां भेटयतले. खेरीत उत्कृष्ट घुमट शामेळ कासाळे आनी गायन पंगडा खातीर दरेकी 5,000 रुपयांची इनामां भेटयतले. 12 गटांच्या निमाणे सर्तींत वळेरीन 35,000 रुपया, 30,000 रुपया आनी 25,000 रुपयांची पयली 3 इनामां भेटयतले. जाल्यार दरेकी 10,000 रुपयांची 3 उमेद वाडोवपी इनामांय भेटयतले. 12 सर्तींत उत्कृष्ट घुमट शामेळ वादन कासाळे वादन आनी गायन पंगडा खातीर दरेकी 5,000 रुपयांची इनामां भेटयतले. बालगट सर्ती खातीर पयले इनाम 15,000 रुपया, दुसरे 10,000 रुपया, तिसरे 7,000 रुपया तशेंच दरेकी 5,000 रुपयांची 3 उमेद वाडोवपी इनामां भेटयतले. बलराम चॅरिटेबल ट्रस्टा वतीन 25 ऑगस्टाक काणकोणांत रविंद्र भवनांत रानभाजी महोत्सवाचें आयोजन केलां. ह्या महोत्सवाचें उक्तावण सकाळी 9:30 वरांचेर जातलें. महोत्सवाचें उक्तावण मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं जातलें. जाल्यार मानाचे सोयरे म्हण पर्यावरण मंत्री आलेक्स सिकेला हाजीर रावतले अशी माहिती सभापती रमेश तवडकर हांणी पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिषदे वेळार दिली. गोंयांत सादारण 60 ते 70 रानभाजीचे प्रकार आसात. तांच्या गुणधर्माची जागृताय करपाक ह्या महोत्सवाचें आयोजन केलां. रानभाजी महोत्सव गोंय जैवविविधताय महामंडळ तशेंच शेतकी खात्याच्या जोडपालवान घडोवन हाडलां. ह्या महोत्सवांत 150 आपमजत आनी 100 शाळांचे विद्यार्थी वांटेकार जातले. आपमजत गटा खातीर रानभाजीपासून तयार केल्ली भाजयेची पाककृती सर्त जाल्यार शाळांच्या विद्यार्थ्यां खातीर रानभाजयेचे म्हत्व सांगपी पथनाट्य सर्तीचे आयोजन केला. गोंय शालांत मंडळाचे 10वी आनी 12वेच्या परिक्षांच्यो तारखो जाहीर जाल्यात. 12वीची परिक्षा 1 फेब्रुवारी जाल्यार 10वेची परिक्षा 1 मार्च 2025 सावन सुरू जातली. ह्यो तात्पुरत्यो तारखो आसात. गोंय शालांत मंडळान दिल्ल्या माहिती प्रमाण 10वेचे खातीर सामान्य विशयांत शेनवार 1 मार्च सावन परिक्षा सुरू जातली. जाल्यार प्रॅक्टिकल परिक्षे खातीर NSQF विशयांत परिक्षा 4 फेब्रुवारी सावन सुरू जातली. विज्ञान इतिहास आणि भूगोलाची परिक्षा 1 फेब्रुवारी सुरू जातली आणि विशेष विषया खातीरची परिक्षा 13 फेब्रुवारी सावन सुरू जातली. मजगतीं 12वीची थियरी परिक्षा 1 फेब्रुवारी सावन सुरू जातली. प्रॅक्टिकल परिक्षा 8 जानेवारीक सुरू जातली. 8 जानेवारीक वोकेशन कोर्साचे ऑडिट जातले आणि 10 जानेवारीक NSQF प्रॅक्टिकल सुरू जातले. 10वी आणि 12वीच्या परिक्षेक बसपाक ऑनलाईन शुल्क भरून अर्ज करपाची प्रक्रिया 1 ऑक्टोबर 2024 सावन शालांत मंडळाच्या वेबसाईटीचेर सुरू जातली. परिक्षा दिवप्यांनी 19 ऑक्टोबर मेरेन अर्ज करून शुल्क भरचे अशे गोंय शालांत मंडळान कळीत केला. चैतन्य प्रतिष्ठान गोंय हांचे वतीन फाल्यां 21 ऑगस्टाक सांजेचे 4 वरांचेर कला अकादमीत 1 राखी सैनिका खातीर ही कार्यावळ घडोवन हाडटले. कार्यावळीक मुखेल सोयरे म्हण केंद्रीय रक्षा मंत्री संजय सेठ हाजीर आसतले. बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकार तशेंच TJSB बँकेचे अध्यक्ष शरद गांगल कार्यावळींत वांटेकार जातले. चैतन्य प्रतिष्ठाना वतीन दर वर्सा सिमेवयल्या रक्षकांक राखी धाडपा खातीर रक्षाबंधन कार्यावळ जाता. ते वेळार गोंयांतल्यो शाळा महाविद्यालयां तांकां राखड्यो धाडटात. लोकांनी राखी धाडच्यो म्हण गोवा बागायतदार आनी TJSB बँकांनी राखी एकठांय करपा खातीर संबंधित सुवातांनी पेटयो दवरल्यात अशी माहिती चैतन्य प्रतिष्ठानान दिल्या. आनी खबरो सोपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो. गोंय वैजकी महाविद्यालय आनी राज्यातल्या हेर हॉस्पिटलातल्या बायल दोतोरांची समस्या सोडोवपा खातीर स्वतंत्र बायल दोतोराची नेमणूक करतले अशी घोषणा भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी केल्या. देशाचे आदले प्रधानमंत्री सर्गेस्त राजीव गांधी हांच्या जयंती दिसा निमतान आयज सद्भावना दीस पाळ्ळो. गोंय कोंकणी अकादमीन 32वो कोंकणी राष्ट्रमान्यताय दीस तरेकवार कार्यावळी वरवीं मनयलो. फुणेच्या राजीव गांधी कला मंदिरा वतीन अखिल गोंय घुमट आरती सर्त घोशीत जाल्या आनी काणकोणच्या बलराम ट्रस्टा वतीन 25 ऑगस्टाक रानभाजी महोत्सव जातलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.